श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध 139वा श्लोक आपण पाहणार आहोत. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. अभावे कदा पुण्यगाठी पडेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना. जुनं ठेवणं का सापडत नाही आहे त्याला जशी अनेक कारणं सांगतायत, तसं ह्याच्यामध्ये आणखीन सांगतायत कारण. पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, पुढे म्हणजे आपल्या आजूबाजूला जर आपण सगळीकडे पाहतं तर ते परमात्म तत्व आत्मतत्व सगळं जे आहे सर्वही कोंदलेसे, तो भगवंत कोंदून भरलेला आहे सगळीकडे. थोडीशी देखील जागा रीती म्हणजे रिकामी नाही आहे की जिथे भगवंत नाही. असा भगवंत कोंदून भरलेला असताना जसं आणखीन एक चरण आहे, सदा संचला येत ना जात काय, तया विण कोठे रीता ठाव नाही. तो नाही अशी जागा नाही कुठे, सदा संचला संचून भरलेला आहे, अगदी कोंदून भरलेला आहे. असा सर्व ठिकाणी भगवंत भरून असताना काय होतं, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे. पण अभागी मनुष्य असा आहे दुर्दैवी, तोच विचारतो भगवंत कुठं आहे. जसं हिरण्यकशोपूने विचारलं ना, कुठं आहे नारायण, म्हणजे आहे सगळ्या ठिकाणी, ह्यात आहे ह्यात आहे ह्यात आहे, हो आहे. तुम्हाला दृष्टी ती येते का पहा, आपली दृष्टी व्यावहारिक दृष्टी आहे. प्रत्येकाची प्रकृती पाहते. एखादी व्यक्ती समोर आली, कोण आहे, त्याचं नाव काय, काय करते, त्याचा पोशाख काय आहे, त्याचं दिसणं काय आहे, त्याचा सगळा इतिहास त्याच्यासमोर उभा राहतो, ही व्यावहारिक दृष्टी झाली. ती दृष्टी जाऊन पारमार्थिकी दृष्टी आली पाहिजे. पारमार्थिकी दृष्टी म्हणजे कुठलीही वस्तू, कुठलीही व्यक्ती, प्राणीमात्र असो, झाडझुडूप असो, ते दिसल्याबरोबर पहिल्यांदा भगवंताचा आठव आला पाहिजे, त्या उपाधीतील चैतन्याचं स्मरण झालं पाहिजे, आणि मग त्याच्या प्रकृतीकडे बघितलं पाहिजे की काय आहे ते. पण अभागी माणसाला सर्व ठिकाणी तो भरलेला असून त्याला त्या ठिकाणी पाषाण भासे, दगड वाटतो. संतांच्या समाधीच्या ठिकाणी गेले, सज्जनगडला गेले, आळंदीला गेले, तरी ज्याचा विश्वास नाही ते म्हणतात ते काय नुसता दगड आहे. तो दगड नाही बाबा, तू पाहणारा दगड आहेस, तुला कळत नाही आहे, ते चैतन्य आहे भरलेलं. विशेषतः जिथं संतांची समाधी स्थानं असतात त्या वातावरणात ते चैतन्य भरून राहिलेलं असतं. चांगल्या माणसाला तिथं अनुभव येतो, त्या ठिकाणी शांत वाटतं, शांत डोळे मिटून ध्यानाला बसावंसं वाटतं, सहजच वाटतं, वृत्ती पालटते. पण अभागी जर असेल तर त्याला काही नाही. प्रत्यक्ष भगवंत येऊन उभा राहिला तरी ते म्हणणार त्याला, हे कुठल्या नाटकातलं पात्र आलं आहे कोण असतो, हा कसं भगवंत कशावरून असं विचारतील. त्याला इलाज नाही, त्याचं नशीब, दुर्दैव त्याचं. पण अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे, ते म्हणतात वस्तुतः एक भगवंतच भरून आहे आणि सगळीकडे आनंदच भरून आहे, आनंदाशिवाय दुसरं काही नाही. आनंदाचे कोटी साठविल्या आम्हा पोटी, तुकोबा म्हणतात. स्वरूप आनंद केव्हाही भेटलं कसं काय, आनंद आहे. आपल्याकडे कधी आनंद आहे शब्दच येत नाही, मुळे सदा काही ना काहीतरी तक्रार, दुःख, कुणाची तरी निंदा, कुणाची तरी टीका, हेच आपण बोलत असतो. कारण प्रकृतिगत विचार हा दुःखाला कारण आहे. प्रकृती प्रत्येकाची वेगळी असणार, स्वभाव वेगळा असणार, त्याचं वर्तन वेगळं असणार, पण त्या प्रकृतीमध्ये सम काय आहे, एकच गोष्ट सारखी काय आहे, अशी समत्व दृष्टी ज्याला म्हणतात ती यायला पाहिजे. ते म्हणतात अभाव आहे कदा पुण्यगाठी पडे ना, भाव असेल तिथं पुण्य आहे, अभाव असेल तर पाप. भगवंताचा अभाव नसताना याला अभाव वाटतो तो पापी पुरुष, त्याची दृष्टीच विकृत आहे, त्याला भगवंत दिसत नाही आहे कशामध्ये. म्हणून असा अभावी असेल तर त्याला पुण्यगाठी पडे ना, जुने ठेवणे मी पणे आकळे ना. जिथं ठिकाणी भगवंत आहे तो कळत नाही, त्याचं कारण काय काय आहे ते एक ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे, अभावे कदा पुण्यगाठी पडेना, जुने ठेवणे मी पणे आकळेना। जय जय रघुवीर समर्थ।